मैं प्रत्येक शनिवार घर साफ करता हूँ।
Ich putze das Haus jeden Samstag.
मैं टेबलों को साफ करना शुरू करता हूँ।
Ich beginne damit, die Tische abzustauben.
मैं धूल साफ करने के लिए एक कपड़ा इस्तेमाल करता हूँ।
Ich benutze ein Tuch, um den Staub zu reinigen.
इसके बाद मैं एक झाड़ू से फर्श साफ करता हूँ।
Als nächstes fege ich den Boden mit einem Besen.
झाड़ू पुराना है लेकिन यह अच्छे से काम करता है।
Der Besen ist alt, aber er funktioniert gut.
झाड़ू लगाने के बाद मैं फर्श पोंछता हूँ।
Nach dem Fegen wische ich den Boden.
मैं बाल्टी में पानी और साबुन डालता हूँ।
Ich lege Wasser und Seife in den Eimer.
मैं पोछा पानी में डुबोता हूँ।
Ich tauche den Mop ins Wasser.
मैं एक कपड़े से खिड़कियाँ साफ करता हूँ।
Ich reinige die Fenster mit einem Tuch.
कपड़ा मुलायम और साफ है।
Der Stoff ist weich und sauber.
रसोई में मैं बर्तन धोता हूँ।
In der Küche spüle ich das Geschirr.
मैं साबुन और पानी का उपयोग बर्तनों को साफ करने के लिए करता हूँ।
Ich benutze Seife und Wasser, um das Geschirr zu reinigen.
मैं तौलिया से बर्तन सुखाता हूँ।
Ich trockne die Teller mit einem Handtuch.
मैं बर्तन शेल्फ पर रखता हूँ।
Ich stelle die Teller auf das Regal.
घर की सफाई कठिन काम है।
Das Putzen des Hauses ist harte Arbeit.
लेकिन मुझे घर को साफ रखना पसंद है।
Aber ich mag es, das Haus sauber zu halten.
सफाई घर को अच्छा और आरामदायक बनाती है।
Das Putzen macht das Haus schön und bequem.
मैं दोपहर से पहले सफाई खत्म करता हूँ।
Ich beende das Putzen vor dem Mittag.
यह मेरा पिता है।
Das ist mein Vater.
वो बहुत दयालु है।
Er ist sehr freundlich.
यह मेरी माँ है।
Das ist meine Mutter.
वो खाना पकाना पसंद करती है।
Sie kocht gerne Abendessen.
ये मेरे भाई हैं।
Das sind meine Brüder.
वे फुटबॉल खेलना पसंद करते हैं।
Sie spielen gerne Fußball.
यह मेरी बहन है।
Das ist meine Schwester.
वो पढ़ना पसंद करती है।
Sie liebt es, Bücher zu lesen.
यह मेरी सबसे अच्छी दोस्त है, अन्ना।
Das ist mein bester Freund, Anna.
Anna बहुत मजाकिया और अच्छी है।
Anna ist sehr lustig und nett.
हम अक्सर अपने दादा दादी के पास जाते हैं।
Wir besuchen oft meine Großeltern.
मेरी दादी स्वादिष्ट खाना बनाती हैं।
Meine Großmutter kocht leckeres Essen.
मेरे दादा कहानियाँ सुनाते हैं।
Mein Großvater erzählt Geschichten.
मेरे पास एक कुत्ता और एक बिल्ली है।
Ich habe einen Hund und eine Katze.
कुत्ता बड़ा और दोस्ताना है।
Der Hund ist groß und freundlich.
बिल्ली को सोना पसंद है।
Die Katze mag schlafen.
यह मेरा परिवार है।
Das ist meine Familie.
जॉन ने अपना बैंक खाता खोलने का फैसला किया ताकि वो पैसे बचा सके अपने भविष्य के लिए।
John beschloss, ein Bankkonto zu eröffnen, um Geld für seine Zukunft zu sparen.
उसने स्थानीय बैंक का दौरा किया और अपने विकल्पों के बारे में एक मैत्रीपूर्ण टेलर से बात की।
Er besuchte die örtliche Bank und sprach mit einem freundlichen Kassierer über seine Optionen.
कैशियर ने विभिन्न प्रकार के खातों के उपलब्ध होने के बारे में समझाया।
Der Kassierer erklärte die verschiedenen Arten von verfügbaren Konten.
John ne bachat khate, chekik khate aur jama pramanpatron ke bare mein sikha.
John hat über Sparkonten, Girokonten und Einlagenzertifikate gelernt.
Usne nirnay liya ki ek bachat khata use samay ke sath byaj kamane mein madad karega.
Er entschied, dass ein Sparkonto ihm helfen würde, Zinsen über die Zeit zu verdienen.
बैंक ने जॉन से पहचान प्रदान करने और कुछ फॉर्म भरने की आवश्यकता की।
Die Bank verlangte von John die Vorlage eines Ausweises und das Ausfüllen einiger Formulare.
कागजी कार्रवाई पूरी करने के बाद जॉन ने अपने नए खाते में कुछ पैसे जमा किए।
Nach dem Ausfüllen der Unterlagen hat John etwas Geld auf sein neues Konto eingezahlt.
उसने एक मासिक बचत लक्ष्य निर्धारित किया ताकि अपने फंड को लगातार बढ़ा सके।
Er setzte ein monatliches Sparziel, um seine Mittel stetig aufzubauen.
हर सप्ताह उसने सीधे अपने वेतन से पैसे अपनी बचत खाते में ट्रांसफर किए।
Jede Woche überwies er Geld von seinem Gehaltscheck direkt auf sein Sparkonto.
John ne bhi apne kharchon ka hisab rakhne ke mahatv ko sikha.
John hat auch die Bedeutung verfolgt, seine Ausgaben im Auge zu behalten.
उसने एक साधारण नोटबुक का उपयोग अपनी सारी दैनिक खरीदारी को लिखने के लिए किया।
Er benutzte ein einfaches Notizbuch, um alle seine täglichen Einkäufe aufzuschreiben.
उसकी खर्च पर ध्यान देते हुए जॉन और अधिक पैसे बचाने के तरीके खोजने में सक्षम था।
Indem er sein Ausgabeverhalten beobachtete, konnte John Wege finden, um mehr Geld zu sparen.
वो सीख गया कि बजट बनाना लोगों को अपनी वित्तीय स्थिति को समझदारी से नियंत्रित करने में मदद करता है।
Er lernte, dass Budgetierung den Menschen hilft, ihre Finanzen klug zu kontrollieren.
अनुशासन और धैर्य के साथ जॉन ने अपने वित्तीय लक्ष्यों को जल्द ही प्राप्त करने की उम्मीद की।
Mit Disziplin und Geduld hoffte John, bald seine finanziellen Ziele zu erreichen.
उसने अप्रत्याशित खर्चों के लिए एक आपातकालीन कोष भी रखा।
Er hielt auch einen Notfallfonds für unerwartete Ausgaben.
इस कोष ने उसे अनिश्चित समय के दौरान मन की शांति दी।
Dieser Fonds gab ihm während unsicherer Zeiten Seelenfrieden.
John ne apne bank statements ko niyamit roop se jaancha taki wo apna balance monitor kar sake.
John überprüfte regelmäßig seine Kontoauszüge, um seinen Kontostand zu überwachen.
Usne samajhkar anavashyak shulko se bachav kiya.
Er vermied unnötige Gebühren, indem er die Richtlinien der Bank verstand.
Iske atirikt, John ne online banking ka upyog apne khaton ko suvidhajanak tarike se prabandhit karne ke liye kiya.
Außerdem nutzte John das Online-Banking, um seine Konten bequem zu verwalten.
Anubhav ne John ko apne vitt sambhalne mein aatmvishwas prapt karne mein madad ki.
Die Erfahrung half John, Selbstvertrauen im Umgang mit seinen Finanzen zu gewinnen.
Ab, wo savdhanipurvak yojana ke saath ek surakshit vittiya bhavishya ki pratiksha karta hai.
Jetzt freut er sich auf eine sichere finanzielle Zukunft mit sorgfältiger Planung.
थॉमस म्यूलर म्यूनिक के इतिहास के सबसे प्रसिद्ध फुटबॉल खिलाड़ियों में से एक हैं।
थॉमस म्यूलर ist einer der renommiertesten Fußballer in der Geschichte Münchens.
वो 1989 में पैदा हुआ था और बहुत कम उम्र में फुटबॉल खेलने लगा।
Er wurde 1989 geboren und begann im sehr jungen Alter mit dem Fußballspielen.
उसकी प्रतिभा जल्दी स्पष्ट थी और वो जल्दी से बायर्न म्यूनिक के युवा अकादमी में शामिल हो गया।
Sein Talent war früh offensichtlich. Und er trat schnell der Jugendakademie des FC Bayern München bei.
Bayern Munich mein Müller ne apni kaushal viksit ki aur ek bahumukhi forward ban gaye.
Bei Bayern München entwickelte Müller seine Fähigkeiten und wurde ein vielseitiger Stürmer.
Uski khel padhne aur sahi sthiti khojne ki kshamta ne use asadharan bana diya.
Seine Fähigkeit, das Spiel zu lesen und die richtigen Positionen zu finden, machte ihn außergewöhnlich.
अपने पूरे करियर के दौरान मुलर ने बायर्न म्यूनिक के साथ कई खिताब जीते हैं, जिनमें बुंडेसलीगा चैंपियनशिप और चैंपियंस लीग शामिल हैं।
Im Laufe seiner Karriere hat Müller zahlreiche Titel mit Bayern München gewonnen, darunter Bundesliga-Meisterschaften und die Champions League.
उनका लगातार प्रदर्शन उन्हें प्रशंसकों का पसंदीदा और टीम के लिए एक महत्वपूर्ण खिलाड़ी बना चुका है।
Seine konstante Leistung hat ihn zu einem Favoriten der Fans und zu einem wichtigen Spieler für das Team gemacht.
Thomas Müller ka netritva maidan ke andar aur bahar yuva khiladiyon ko prerit karta hai.
Thomas Müllers Führungsqualitäten auf und neben dem Spielfeld haben viele junge Athleten inspiriert.
Wo apne khel bhavna ke liye prashansit hai aur wo virodhiyon aur sathiyon ke prati saman samman dikhata hai.
Er wird für seine Sportlichkeit bewundert und den Respekt, den er gegenüber Gegnern und Teamkollegen gleichermaßen zeigt.
मैदान के बाहर मुलर अपनी विनम्रता और धर्मार्थ कारणों के लिए जाना जाता है।
Abseits des Spielfelds ist Müller für seine Demut und sein Engagement für wohltätige Zwecke bekannt.
वो अक्सर सामुदायिक कार्यक्रमों में भाग लेता है जो वंचित बच्चों का समर्थन करते हैं।
Er nimmt oft an Gemeinschaftsveranstaltungen teil, die benachteiligte Kinder unterstützen.
मुलर की समर्पण ने उसे कई पुरस्कार दिलाए हैं, मैदान के अंदर और बाहर दोनों जगह।
Müllers Hingabe hat ihm mehrere Auszeichnungen sowohl auf dem Spielfeld als auch außerhalb eingebracht.
वो विश्व स्तर पर बायर्न म्यूनिक के प्रशंसकों के लिए वफादारी और जुनून का प्रतीक बना रहता है।
Er bleibt ein Symbol für Loyalität und Leidenschaft für Bayern München Fans weltweit.
जैसे जैसे उसका करियर आगे बढ़ा, उसने विभिन्न खेलने के अंदाजों और संरचनाओं को अपनाया।
Als seine Karriere voranschritt, passte er sich verschiedenen Spielstilen und Formationen an.
कोचों ने उसके लचीलापन और बुद्धिमत्ता की कद्र की मैदान में।
Trainer schätzten seine Flexibilität und Intelligenz auf dem Spielfeld.
उसके आंकड़े न केवल गोल बल्कि असिस्ट और महत्वपूर्ण योगदान को दर्शाते हैं।
Seine Statistiken spiegeln nicht nur Tore wider, sondern auch Vorlagen und wichtige Beiträge zum Team.
आज से थॉमस मुलर अगली पीढ़ी के फुटबॉल खिलाड़ियों को प्रेरित करना जारी रखते हैं।
Ab heute inspiriert Thomas Müller weiterhin die nächste Generation von Fußballspielern.
उसकी विरासत म्यूनिख के फुटबॉल संस्कृति और इतिहास में गहराई से स्थापित है।
Sein Vermächtnis ist tief in die Fußballkultur und Geschichte Münchens eingebettet.
प्रशंसक और विश्लेषक समान रूप से उसे बायर्न म्यूनिख की सफलता की कहानी के एक अविभाज्य भाग के रूप में पहचानते हैं।
Fans und Analysten gleichermaßen erkennen ihn als integralen Teil der Erfolgsgeschichte des FC Bayern München.
11 मई को आकाशीय संरेखण एक अनूठा ज्योतिषीय वातावरण बनाते हैं जो विभिन्न राशि चिन्हों को विशिष्ट रूप से प्रभावित करता है।
Am 11. Mai schaffen himmlische Konstellationen eine einzigartige astrologische Atmosphäre, die verschiedene Tierkreiszeichen auf besondere Weise beeinflusst.
वृषभ राशि के निवासी शुक्र से निकलने वाली सूक्ष्म ऊर्जा को अपनाने की सलाह दी जाती है, जो व्यक्तिगत और वित्तीय क्षेत्रों में विकास को बढ़ावा देती है।
Stiergeborene werden dazu geraten, die subtilen Energien von Venus zu umarmen, um Wachstum in persönlichen und finanziellen Bereichen zu fördern.
पारगमन की गति मेर्क्यूरी के लिए जुड़ाव और सोच में वृद्धि का सुझाव देती है। मिथुन के लिए संचार की गलतियां और अवसर समान रूप से उजागर करती हैं।
Die rückläufige Bewegung des Merkur deutet auf verstärkte Introspektion bei den Zwillingen hin und hebt Kommunikationsfallen sowie Chancen gleichermaßen hervor.
कैंसर व्यक्तियों को चांद की पोषक शक्ति में प्रवेश करना चाहिए, पारिवारिक बंधनों और भावनात्मक प्रामाणिकता को अपनाते हुए।
Krebsgeborene sollten die nährende Kraft des Mondes anzapfen, familiäre Bindungen und emotionale Authentizität umarmen.
लियो का सौर प्रभाव इस दिन रचनात्मकता की एक साहसी अभिव्यक्ति को आमंत्रित करता है, जो नेतृत्व की पहचान की आवश्यकता के साथ जुड़ा हुआ है।
Leos solarer Einfluss an diesem Tag ruft zu einem mutigen Ausdruck von Kreativität auf, verbunden mit dem Bedürfnis nach Anerkennung von Führung.
कन्या को दैनिक दिनचर्या की बारीकी से जांच करनी चाहिए क्योंकि बृहस्पति का संचार विस्तार को सटीक ध्यान देने के माध्यम से महत्व देता है।
Jungfrau sollte tägliche Routinen genau prüfen, da Jupiters Transit die Expansion durch sorgfältige Detailgenauigkeit betont.
तुला का संतुलन कार्य शनि की कठोर मांगों द्वारा चुनौती दी जाती है, जो साझेदारियों में रणनीतिक निर्णयों को प्रोत्साहित करता है।
Der Balanceakt der Waage wird durch die strengen Forderungen des Saturns herausgefordert, was strategische Entscheidungen in Partnerschaften fördert.
वृश्चिक को सलाह दी जाती है कि वे तीव्र भावनाओं को रचनात्मक रूप से मार्गदर्शित करें, प्लूटो की रूपांतरणकारी ऊर्जा का समझदारी से उपयोग करें।
Skorpion wird geraten, intensive Emotionen konstruktiv zu lenken und Plutos transformative Energienweise zu nutzen.
धनु एक दार्शनिक अंतर्दृष्टि में वृद्धि का अनुभव करता है, जो नेपच्यून के सपनीले प्रभाव द्वारा सुगम होता है, जो व्यापक सोच को प्रोत्साहित करता है।
Schütze erlebt einen Anstieg philosophischer Einsichten, ermöglicht durch Neptuns traumartige Einflüsse, die expansives Denken fördern.
मकर की स्थिर प्रकृति को हल्के से परखा जाता है क्योंकि यूरेनस अप्रत्याशितता को सम्मिलित करता है, जो दीर्घकालिक लक्ष्यों में लचीलापन उत्पन्न करता है।
Die bodenständige Natur des Steinbocks wird leicht auf die Probe gestellt, da Uranus Unberechenbarkeit injiziert und Flexibilität bei langfristigen Zielen fördert.
कुंभ राशि को नवाचार करने के लिए प्रोत्साहित किया जाता है, जबकि परंपरा का सम्मान करते हुए ऐसी द्वैतता को नेविगेट करते हुए जो उनकी अनूठी पहचान को परिभाषित करती है।
Wassermann wird ermutigt zu innovieren, während die Tradition ehrt, eine Dualität navigiert, die seine einzigartige Identität definiert.
मीन स्वाभाविक रूप से तीव्र अंतर्ज्ञान से लाभान्वित होता है, जो कोमल अंतर्क्रिया द्वारा प्रोत्साहित होता है, जो एक बड़ी ईरीन ब्रह्मांडीय शक्तियों के बीच होती है।
Fische profitieren von einer gesteigerten Intuition, angeregt durch das zarte Zusammenspiel ätherischer kosmischer Kräfte.
मई 11 की सांस्कृतिक व्याख्याएं अर्थ की परतें जोड़ती हैं, प्राचीन पौराणिक कथाओं को समकालीन ग्रह विज्ञान से जोड़ती हैं।
Kulturelle Interpretationen des 11. Mai fügen Bedeutungsebenen hinzu, die antike Mythologie mit zeitgenössischer planetarer Wissenschaft verbinden.
ग्रहों का जटिल नृत्य इस दिन मानव अनुभवों के विकास, चुनौती और सामंजस्य के लिए एक रूपक है।
Der komplizierte Tanz der Planeten an diesem Tag ist eine Metapher für menschliche Erfahrungen in Wachstum, Herausforderung und Harmonie.
ज्योतिषियों ने चेतावनी दी है कि भविष्यवाणियां संभाव्य हैं, निश्चित नहीं, जो व्यक्तिगत एजेंसी को भाग्यवाद पर जोर देती हैं।
Astrologen warnen, dass Vorhersagen eher probabilistisch als deterministisch sind und betonen dabei persönliche Handlungsfreiheit über Fatalismus.
पाठकों को आमंत्रित किया जाता है कि वे विचार करें कि ये ब्रह्मांडीय अंतर्दृष्टियां उनके निर्णय निर्माण प्रक्रियाओं को कैसे प्रभावित कर सकती हैं।
Leser sind eingeladen zu überlegen, wie diese kosmischen Einsichten ihre Entscheidungsprozesse beeinflussen könnten.
अंततः 11 मई का ज्योतिषीय रूपरेखा आत्म प्रतिबिंब और सक्रिय अनुकूलन के लिए एक रूपरेखा प्रदान करता है जो एक सदैव बदलते ब्रह्मांड में है।
Letztendlich bietet der astrologische Plan vom 11. Mai einen Rahmen für Selbstreflexion und proaktive Anpassung in einem sich ständig verändernden Universum.
यह मिथक विज्ञान, खगोल विज्ञान और सांस्कृतिक परंपरा का संश्लेषण मानव क्षमता की हमारी समझ को समय के साथ समृद्ध करता है।
Diese Synthese aus Mythologie, Astronomie und kultureller Tradition bereichert unser Verständnis des menschlichen Potenzials über die Zeit hinweg.
इस दिन लोगों को याद दिलाया जाता है कि ज्योतिष एक मार्गदर्शक के रूप में कार्य करता है न कि एक निश्चित भाग्य के रूप में।
An diesem Tag wird den Menschen in Erinnerung gerufen, dass die Astrologie als Wegweiser dient und nicht als absolute Bestimmung.
इस प्रकार 11 मई के ज्योतिषीय सूक्ष्मताओं को अपनाना दोनों सजगता और साहस को किसी के मार्ग में प्रेरित कर सकता है।
So kann das Umarmen der astrologischen Nuancen des 11. Mai sowohl Achtsamkeit als auch Kühnheit beim Navigieren des eigenen Weges inspirieren.
एक उत्साहजनक प्रदर्शन में दक्षिण अफ्रीका की महिलाओं की 4x400 मीटर रिले टीम ने महाद्वीपीय चैंपियनशिप में पुराने रिकॉर्ड तोड़ दिए।
Bei einer elektrisierenden Darbietung athletischer Meisterschaft hat das Damen-4x400-Meter-Staffelteam Südafrikas frühere Rekorde bei den Kontinentalmeisterschaften zerschlagen.
Unke nirbad balla adan pradan aur relentless daur ne synchronization aur pratibaddhata ke ek unparalleled star ko pradarshit kiya.
Ihre nahtlosen Staffelstabübergaben und unermüdlichen Sprints zeigten ein unvergleichliches Maß an Synchronisation und Engagement.
कोच एंटिसिकिलिलो ने खिलाड़ियों की अधिक समर्पण की प्रशंसा की जो महीनों की कठिन तैयारी के दौरान थी।
Trainer Entsikelelo lobte die unerschütterliche Hingabe der Athleten während monatelanger harter Vorbereitung.
प्रत्येक धावक ने एक अनूठी ऊर्जा लाई जो पूरे स्टेडियम को विद्युतकृत कर दिया।
Jeder Läufer brachte eine einzigartige Energie mit, die das gesamte Stadion elektrisierte.
सीमांत धावक सिफो विस्फोटक गति के साथ सुर सेट किया जिसने प्रतियोगियों को पीछे छोड़ दिया।
Der schnellste Sprinter, Sifo, gab mit explosiver Geschwindigkeit den Ton an, so dass die Konkurrenten zurückblieben.
उसके पीछे नलेडी का अधिक ध्यान और सुचारु संक्रमणों ने उनका भयंकर लाभ बनाए रखा।
Hinter ihr behielt Naledis anbierte Konzentration und reibungslose Übergänge ihren gewaltigen Vorteil.
तीसरे चरण में लीजा नवीनीकृत उत्साह के साथ तेजी से बढ़ रही थी, अपने साथियों और दर्शकों को समान रूप से प्रेरित कर रही थी।
Das dritte Teilstück zeigte Lisa, die mit erneuertem Elan voranpreschte und ihre Teamkollegen sowie Zuschauer gleichermaßen inspirierte.
आखिरकार एंकर लेग थांडी द्वारा नेतृत्व किया गया एक शानदार समापन में परिणत हुआ जिसने स्वर्ण पदक सुनिश्चित किया।
Schließlich kulminierte das Schlussläuferteam, angeführt von Thandi, in einem atemberaubenden Finish, das die Goldmedaille sicherte.
उपलब्धि का जश्न केवल रिकॉर्ड तोड़ने वाले समय के लिए ही नहीं बल्कि उस सद्भाव के लिए भी मनाया गया जिसने टीम की आत्मा का प्रतिनिधित्व किया।
Die Leistung wurde nicht nur für die rekordverdächtige Zeit gefeiert, sondern auch für die Kameradschaft, die den Geist des Teams verkörperte.
दौड़ के बाद के साक्षात्कार ने उनके पारस्परिक सम्मान और आने वाली पीढ़ियों को प्रेरित करने की सामूहिक महत्वाकांक्षा को उजागर किया।
Interviews nach dem Rennen hoben ihren gegenseitigen Respekt und kollektiven Ehrgeiz hervor, zukünftige Generationen zu inspirieren.
ये जीत राष्ट्र की खेल समुदाय के भीतर गहराई से गूंजती है, उत्कृष्टता के एक नए युग का संकेत देती है।
Dieser Sieg hallte tief in der sportlichen Gemeinschaft der Nation wider und signalisierte eine neue Ära der Exzellenz.
विश्लेषकों ने टीम के रणनीतिक पेसिंग और मनोवैज्ञानिक लचीलापन को दबाव के तहत सराहा।
Analysten lobten das strategische Tempo des Teams und die psychische Belastbarkeit unter Druck.
धावकों के बीच तालमेल महसूस किया जा सकता था, कठिन प्रशिक्षण योजनाओं और अधिक टीम नैतिकता का प्रमाण।
Die Synergie unter den Läufern war spürbar, ein Zeugnis für anstrengende Trainingsprogramme und unerschütterliche Teamethik.
ट्रैक के परे उनकी कहानी ने महिलाओं के एथलेटिक्स को बढ़ावा देने के लिए पहलों को प्रेरित किया विविध समुदायों में।
Über die Bahn hinaus inspirierte ihre Geschichte Initiativen zur Förderung der Leichtathletik von Frauen in verschiedenen Gemeinschaften.
Media coverage ne vyaktigat pratibha aur samuhik sankalp ke samanjasyapurn mishran ka utsav manaya.
Die Medienberichterstattung feierte die harmonische Mischung aus individuellem Talent und kollektiver Entschlossenheit.
Khilariyon ki vinamrata prashansa ke beech ne unhe janta ke dil mein aur adhik priya bana diya. Khel bhavna ki sachi bhavna ka pratinidhitva karte hue.
Die Bescheidenheit der Athleten angesichts des Beifalls machte sie dem Publikum noch sympathischer, da sie den wahren Geist der Sportsgeist verkörperten.
Unki uplabdhi ne ek bhavya mandan sthapit kiya hai. Bhavishya ki relay teamon ko aur bhi unchaiyon tak chadhne ke liye chunauti di hai.
Ihre Leistung hat einen beeindruckenden Maßstab gesetzt, der zukünftige Staffelmannschaften herausfordert, noch größere Höhen zu erklimmen.
Parinamaswarup, Team ki samanjasyapurn bhavna ko pratiyogi athletics mein samuhik safalta ke liye khaka mana gaya.
Im Nachspiel wurde der kohäsive Geist des Teams als Blaupause für kollektiven Erfolg im Wettkampfsport gefeiert.
Unki yatra vyaktigat utkrishtta aur adhik ekjutta ke shaktishali sayojan ko rekhankit karti hai.
Ihre Reise unterstreicht die kraftvolle Kombination aus individueller Exzellenz und unerschütterlicher Solidarität.
Jaise hi rashtra jashn manata hai, mahila 4x400 meter relay team dakshin afrika ki khel kshamta aur ekta ka ek sthayi prateek ke roop mein khadi hoti hai.
Während die Nation feiert, steht das Frauen-4x400-Meter Staffelteam als dauerhaftes Symbol für Südafrikas sportliche Leistungsfähigkeit und Einheit.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.